रोमकरास पत्र आदेशात बंधूनो, नियमशास्त्राची माहिती असणाऱ्याशी मी बोलत आहे. मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्यावर नियमशास्त्राची सत्ता आहे हे तुम्ही जाणत नाही काय? कारण ज्या स्त्रीला पती आहे ती पती जिवंत आहे तोपर्यंत त्यास नियमशास्त्राने बांधलेली असते. पण तिचा पती मरण पावला तर पतीच्या नियमातून ती मुक्त होते. म्हणून पती जिवंत असताना जर ती दुसऱ्या पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारणी हे नाव मिळेल. पण तिचा पती मरण पावला तर ती त्या नियमातून मुक्त होते. मग ती दुसऱ्या पुरुषाची झाली तरी ती व्यभिचारणी होत नाही. आणि म्हणून माझ्या बंधूंनो, तुम्ही पण ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राला मरण पावलेले झाला आहात. म्हणजे तुम्ही दुसऱ्याचे जो मरण पावलेल्यातून उठवला गेला त्याचे व्हावे. म्हणजे आपण देवाला फळ द्यावे. कारण आपण देहाधीन असताना नियमशास्त्रामुळे उद्भवलेल्या आपल्या पापांच्या भावना आपल्या अवयवात मरणाला फळ देण्यास कार्य करीत होत्या. पण आपण ज्याच्या बंधनात होतो त्यास आपण मरण पावलो असल्यामुळे आपण आता नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत. ते यासाठी की आपण आत्म्याच्या नवेपणाने सेवा करावी, शास्त्रलेखाच्या जुनेपणाने नाही. मग काय म्हणावे, नियमशास्त्र पाप आहे काय? कधीच नाही. पण मला नियमशास्त्राशिवाय पाप समजले नसते. कारण लोभ धरू नको असे नियमशास्त्राने सांगितल्याशिवाय मला लोभ कळला नसता. पण पापाने आज्ञेची संधी घेऊन माझ्यात सर्व प्रकारचा लोभ उत्पन्न केला. कारण नियमशास्त्राशिवाय पाप निर्जीव होते. कारण मी एकदा नियमशास्त्राशिवाय जगत होतो पण जेव्हा आज्ञा आली तेव्हा पाप सजीव झाले व मी मरण पावलो. आणि जीवनासाठी दिलेली आज्ञा मरणाला कारण झाली हे मला दिसले. पण पापाने आज्ञेची संधी घेतली आणि मला फसवले व तिच्या योगे ठार मारले. म्हणून नियमशास्त्र पवित्र आहे तशीच आज्ञा पवित्र, न्याय आणि चांगली आहे. मग जी चांगली आहे ती मला मरण झाली काय? तसे न हो. पण जी चांगली आहे तिच्या योगे पाप, हे पाप असे प्रगट व्हावे म्हणून माझ्यात ती मरण हा परिणाम घडवते. म्हणजे पाप हे आज्ञेमुळे पराकोटीचे पापिष्ट झाले. कारण आपण हे जाणतो की नियमशास्त्र हे आत्मिक आहे पण मी देहिक आहे, पापाला विकलेलं आहे. कारण मी काय करीत आहे ते मला कळत नाही. कारण मी ज्याची इच्छा करतो ते मी करत नाही. पण मी ज्याचा द्वेष करतो ते मी करतो. मग मी जे इच्छित नाही ते जर मी करतो तर नियमशास्त्र चांगले आहे हे मी कबूल करतो. मग आता मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते. कारण मी जाणतो की म्हणजे माझ्या देहात काहीच चांगले वसत नाही. कारण इच्छा करणे माझ्याजवळ आहे पण चांगले करीत राहणे नाही. कारण मी जे चांगले करण्याची इच्छा करतो ते मी करीत नाही. पण मी ज्याची इच्छा करीत नाही ते वाईट मी करतो. मग आता मी जे इच्छित नाही ते जर मी करतो तर मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते. मग मी चांगले करू इच्छित असता वाईट माझ्याजवळ हाताशी असते हा नियम आढळतो. कारण मी माझ्या अंतरमी देवाच्या नियमाने आनंदित होतो पण मला माझ्या अवयवात दुसरा एक असा नियम दिसतो. तो माझ्या मनातील नियमाशी लढून मला माझ्या अवयवात असलेल्या पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. मी किती कष्टी मनुष्य, मला या मरणाच्या शरीरात कोण सोडविल? मी आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे देवाचे उपकार मानतो. म्हणजे मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.